चीनीमंडी.com पॉडकास्ट।
धारबंदोरा येथील साखर कारखान्यात चोरी करणाऱ्या तिघांना अटक। धारबंदोरा येथील संजीवनी साखर कारखान्यात वारंवार चोरी होत होती। शनिवारी रात्री जेव्हा आरोपींनी कारखान्यात पुन्हा चोरीचा प्रयत्न केला तेव्हा कारखान्यातील कामगारांनी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पकडलं। कारखान्यात होणाऱ्या सततच्या चोरीमुळे येथील कामगार जागरूक होते। अखेर कारखान्याच्या आवारात आरोपींना चोरीसाठी वापरलेल्या साधनांसह रंगेहात पकडण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली। रविवारी चोरीचा मुख्य सूत्रधार असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। या गुन्ह्यात सामील असलेली बलेनो कारही पोलिसांनी जप्त केली आहे। शनिवारी रात्री 11:30 सुमारास तीन लोक कटिंग साधनासह कारखान्यात आले। कारखाना आवारात प्रवेश करताच कामगारांनी त्यांना पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं। कृष्णा इंगळे असं मुख्य आरोपीचं नाव आहे, तर राजेश गुप्ता, सुनील गणाचारी राहणार सेंट अँड चर्च पोंडा, सुरेश यादव राहणार कोपरवाडा पोंडा हे इतर आरोपी आहेत। पोलिसांनी चारही आरोपींवर कलम 454, 457, 380 अन्वये आणि IPC 34 गुन्हा दाखल केला असून त्यांना रविवारी अटक केली आहे। संजीवनी साखर कारखाना इथं गेल्या 15 दिवसात चोरीच्या 2 घटना घडल्या असून तेथे 3 लाखांहून अधिक किमतीचं साहित्य चोरीला गेलं आहे। आत्तापर्यंत पोलिसांनी आरोपींकडून कोणतंही साहित्य जप्त केलं नाही। चोरीच्या प्रकरणात पोलिसांना आणखी काही संशय असून पुढील तपास सुरू आहे। PSI अजित उमरी हे या प्रकरणाचा तपास करत आहेत।